आकाशवाणी मुंबई। सोनालिकाकडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। अंतराळ क्षेत्र तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातल्या युवकांचा वाढता सहभाग नव्या क्रांतीला जन्म देत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात या कार्यक्रमात प्रतिपादन। 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सांगता। प्राथमिक शिक्षणात मराठी भाषेकडे लक्ष दिलं तर मराठी भाषेला ऊर्जितावस्था येईल असं संमेलनाध्यक्ष तारा भवाळकर यांचं मत। जर्मनीत बुंडेस्टॅग अर्थात संसदेच्या कनिष्ठ सभागृहाच्या निवडणुकीसाठी मतदान। आणि आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत दुबईत सुरू असलेल्या सामन्यात पाकिस्तानचं भारतापुढे विजयासाठी 242 धावांचं आव्हान। अंतराळ क्षेत्र तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातल्या भारतीय युवकांचा वाढता सहभाग नव्या क्रांतीला जन्म देत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। प्रधानमंत्र्यांनी आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज जनतेशी संवाद साधला। हा या कार्यक्रमाचा 119वा भाग होता।
स्पेस सेक्टर हो या फिर AI, हमारे युवाओं की बढ़ती भागीदारी एक नई क्रांति को जन्म दे रही है। नई नई टेक्नोलॉजी को अपनाने और आजमाने में भारत के लोग किसी से पीछे नहीं है।
गेल्याच महिन्यात इस्रोचं 100वं रॉकेट प्रक्षेपण झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं। ही कामगिरी म्हणजे केवळ आकडेवारी नसून अंतराळ विज्ञानात नवी शिखरं गाठण्याच्या भारताच्या संकल्पाचं प्रतिबिंब असल्याचं ते म्हणाले। इस्रोच्या यशाचा परीघ खूपच मोठा असल्याचं म्हणत इस्रोच्या स्थापनेपासून आत्तापर्यंत गाठलेल्या यशाचा आढावा त्यांनी घेतला। अंतराळ क्षेत्राप्रमाणेच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातही भारत वेगानं आपली ओळख प्रस्थापित करत असल्याचं ते म्हणाले। या क्षेत्राशी संदर्भात पॅरिस इथं झालेल्या परिषदेत भारताच्या प्रगतीचं जगानं कौतुक केल्याचा अनुभव त्यांनी श्रोत्यांना सांगितला। येत्या काही दिवसांमध्ये आपण राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करणार असल्याचं स्मरण करून देताना त्यांनी आपल्या मुलांना विज्ञानाची आवड असणं गरजेचं असल्याचं सांगितलं। या दृष्टीनं त्यांनी वैज्ञानिक म्हणून एक दिवस ही कल्पना मांडली। नागरिकांनी आपल्या सोयीचा दिवस निवडून त्या दिवशी एक शास्त्रज्ञ एक वैज्ञानिक म्हणून जगून पाहावं, संशोधन प्रयोगशाळा तारांगणं किंवा अंतराळ संशोधन केंद्रांना भेट द्यावी असं आवाहन त्यांनी केलं। यंदाच्या महिला दिनानिमित्त 8 मार्च रोजी एका दिवसासाठी आपण आपल्या समाज माध्यमांची खाती देशातल्या काही प्रेरणादायी महिलांकडे सोपवणार आहोत। या खात्यांवर त्या त्यांचं काम त्यांच्यासमोरची आव्हानं अनुभव देशवासियांना सांगतील असं ते म्हणाले। या उपक्रमात सहभागी होण्यासाठी महिलांनी नमो ॲपवर तयार केलेल्या मंचाच्या माध्यमातून सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलं। आजच्या मन की बातमध्ये प्रधानमंत्र्यांनी उत्तराखंडमध्ये झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतल्या यशवंतांचं अभिनंदन केलं। यावेळी त्यांनी इतर पदक विजेत्यांसह महाराष्ट्रातील किरण म्हात्रे तेजस शिरसे या खेळाडूंचा उल्लेख केला। खेळांमुळे व्यक्ती आणि समाजासोबतच संपूर्ण राज्याचाही कायापलट होतो असं त्यांनी सांगितलं।
यही तो पॉवर ऑफ स्पोर्ट्स है जो इंडिविजुअल्स और कम्युनिटीज के साथ साथ पूरे राज्य का कायाकल्प कर देती है। इससे जहां भावी पीढ़ियां प्रेरित होती है वहीं कल्चर ऑफ एक्सेलेंस को भी बढ़ावा मिलता है।
एक तंदुरुस्त आणि निरोगी राष्ट्र बनण्यासाठी भारताला लठ्ठपणाच्या समस्येवरही मात करावी लागेल असं प्रधानमंत्री म्हणाले। ही समस्या वाढत असल्याची आकडेवारी गंभीर असून आपण एकत्रितपणे छोट्या छोट्या प्रयत्नातून ह्याचा सामना करायला हवा। लठ्ठपणाचा सामना करणं ही वैयक्तिक निवड नाही तर कुटुंबाप्रती आपली जबाबदारी आहे असं ते म्हणाले। याच अनुषंगानं आपल्या आहारातला खाद्यतेलाचा वापर 10% कमी करण्याचं आवाहन त्यांनी श्रोत्यांना केलं। या समस्येचं गांभीर्य आणि त्यावर मात करण्यासाठी ऑलिम्पिक पदक विजेता चोप्रा क्रीडापटू निखत जरीन तसंच डॉक्टर देवी शेट्टी यांचं मार्गदर्शनपर संदेशही प्रधानमंत्र्यांनी श्रोत्यांना ऐकवले। देशातली वैशिष्ट्यपूर्ण जैवविविधता आणि आपल्या स्थानिक संस्कृतीमधलं त्यांचं स्थान याबद्दलची माहितीही प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमध्ये दिली। महाराष्ट्रात वाघोबाची पूजा करण्याची परंपरा असल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे। या जैवविविधतेच्या जतन संवर्धन आणि संरक्षणासाठी देशभरातला आदिवासी समाज करत असलेल्या प्रयत्नांचंही त्यांनी कौतुक केलं। यामुळेच देशात वाघ बिबटे आशियाई सिंह गेंडे आणि बारशिंगा अशा प्राण्यांची संख्या झपाट्यानं वाढू लागली असल्याचं ते म्हणाले। मराठी भाषा वाढवायची असेल तर आपल्या घराघरातली मुलं मराठीत शिकायला हवीत असं 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष तारा भवाळकर यांनी म्हटलं आहे. दिल्ली इथं आयोजित 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप सोहळ्यात त्या बोलत होत्या. प्राथमिक शिक्षणात मराठी भाषेकडे लक्ष दिलं पाहिजे तर मराठी भाषेला ऊर्जितावस्था येईल असं सांगताना मराठी भाषा शिकण्यासाठी आवश्यक असलेले प्रयत्न त्यांनी मांडले.
पालकांनी मराठी शाळेत मुलांना घालावं असं वाटत असेल तर मराठी शाळांच्या इमारती चांगल्या करा, तिथे बाकीच्या सर्व सोयी करा, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट चांगले शिक्षक तिथे राहतील याच्यासाठी आर्थिक तरतूद भाव तुम्ही करा, कारण शिक्षकांना पगार वेळेवर मिळत नाहीत, अनुदानं मिळत नाहीत, मराठी शाळा बंद होत आहेत. केवळ ठराव पास करून चालणार नाही, प्रत्यक्षात जर आपण काही केलं तरच मराठी भाषा टिकणार आहे.
इंग्रजी माध्यमांच्या शाळेत परदेशी भाषा ज्या आस्थेनं शिकवल्या जातात तितक्याच आस्थेनं स्वदेशी भाषा शिकवल्या जाव्यात यासाठी शासनानं कृतिशील व्हावं असं त्या म्हणाल्या. सीमा भागातल्या मराठी भाषकांच्या अडचणीकडे त्यांनी लक्ष वेधलं. त्याचसोबत महाराष्ट्र आणि कर्नाटक दोघांचाही परस्परांवर असलेला प्रभावही त्यांनी मांडला. राज्य सरकार सीमा भागातल्या मराठी भाषकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असून त्यांना न्याय मिळवून दिला जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समारोप सत्रात दिली. मराठी भाषेच्या प्रचार प्रसारासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही देखील पवार यांनी दिली. इतर शिक्षण मंडळाच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांना मराठी वाचता यावं यासाठी प्रयत्न केले जातील. दिल्लीत राहणाऱ्या मराठी माणसांना बोलता भेटता यावं यासाठी स्थान निर्माण केलं जाईल, त्यासाठी अर्थसंकल्पात घोषणा केली जाईल असं पवार यांनी सांगितलं. तुळापूर आणि वढू इथं छत्रपती संभाजी महाराजांचं दिमागदार स्मारक व्हावं यासाठी सरकार काम करत असल्याचं सांगत पवार यांनी शंभूराजांच्या साहित्यप्रेमाचं आणि साहित्यकृतीचा गौरवपूर्ण उल्लेख केला. महाराष्ट्र भूमीसाठी सदैव झटत राहू अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तालकटोरा स्टेडियमच्या जागेला असलेल्या ऐतिहासिक वारशाचा उल्लेख करून मराठी सारस्वतांनी आज आपल्या विचारांनी दिल्ली जिंकली असल्याचं शिंदे म्हणाले. राजकारणापलीकडची नाती जपणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे असं ते म्हणाले. दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात कुसुमाग्रज अध्यासन केंद्र लवकरच होईल असं मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स 2025 ॲनिमेशन, गेमिंग, ई स्पोर्ट, कॉमिक्स, चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी. विशेष उपक्रमात सहभागी व्हा, क्रिएट इन इंडिया चॅलेंज. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ waves.org.
जर्मनीत गुंडेस्टँग अर्थात संसदेच्या कनिष्ठ सभागृहाच्या निवडणुकीसाठी आज मतदान सुरू आहे. सोशल डेमोक्रॅटिक पार्टीचं आघाडी सरकार कोसळल्यामुळे नवं सरकार आणण्यासाठी सुमारे 5,90,00,000 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 299 मतदारसंघामध्ये 4,506 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन, ख्रिश्चन सोशल युनियन, ओलाफ स्कोल्ज यांची सोशल डेमोक्रॅटिक पार्टी आणि अल्टरनेटिव्ह फॉर जर्मनी या 4 प्रमुख पक्षांमध्ये ही लढत होत आहे. ICC चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत आज दुबईत सुरू असलेल्या सामन्यात पाकिस्ताननं भारतापुढे विजयासाठी 242 धावांचं आव्हान ठेवलं आहे. पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. सोट शकीलनं सर्वाधिक 62 धावा तर कर्णधार मोहम्मद रिझवाननं 46 धावा केल्या. खुशदिल शहानं 38 धावांचं योगदान दिलं. भारतातर्फे कुलदीप यादवनं 3 तर हार्दिक पंड्यानं 2 गडी बाद केले. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 27 षटकात 2 बाद 136 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अंतराळ क्षेत्र तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातला युवकांचा वाढता सहभाग नव्या क्रांतीला जन्म देत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात या कार्यक्रमात प्रतिपादन. 58व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सांगता. प्राथमिक शिक्षणात मराठी भाषेकडे लक्ष दिलं तर मराठी भाषेला ऊर्जितावस्था येईल असं संमेलनाध्यक्ष तारा भवाळकर यांचं मत. जर्मनीत गुंडेस्टँग अर्थात संसदेच्या कनिष्ठ सभागृहाच्या निवडणुकीसाठी मतदान आणि ICC चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत दुबईत सुरू असलेल्या सामन्यात पाकिस्तानचं भारतापुढे विजयासाठी 242 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.